सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होत आहे. आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवार सौभाग्यवती स्वाती प्रकाश गुल्हाने रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. आपल्याला लक्षात ठेवा, 2 डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा, विक्रमी मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.